कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी रेणुका शहाणे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. की आमचं अगदी साधं सरळ लग्न असं व्हायचं होतं शंकर मंदिरात बांदकपूरच्या, विच इज इन मध्य प्रदेश. गावभर चर्चा आणि बाकी इतर गावांना ट्रकलोड, 1.5 लाख लोक आले आमच्या लग्नाला. पण मग आय होप की हनीमूनला एवढे लोक नसतील सोबत. आम्ही गेलोच नाही, कारण आम्ही परत येऊन कामालाच लागलो. माझं पण टेलिव्हिजनचं काम कोरा कागद चालू होतं, त्यामुळे ते मला करावं लागत होतं. आणि ही वॉज गोईंग LOC शूटिंग चालू होतं, त्यामुळे इनफॅक्ट पहिलं आमचं लग्नाचं वर्ष, म्हणजे आम्ही फार वेळ एकत्र नव्हतो. 3-1 महिने आम्ही एकत्र घालवले असतील त्याच्यातले. या बट इट वॉज ग्रेट फन. म्हणजे आय थिंक की माझ्या मॅरिड लाईफ बद्दलची माझी जी आधीची कल्पना होती ती त्याच्यापेक्षा खूप चांगलं आयुष्य मला लाभलं, रिअली टचवूड. आणि चांगला जीवनसाथी मिळणं हे इतकं कठीण, इट्स लाईक अ लॉटरी. आणि आय एम सो ब्लेस्ड की मला राणाजींसारखा जीवनसाथी मिळाला, बिकॉज ही इज जस्ट ऑसम ॲज अ पार्टनर रिअली. म्हणजे जे फाउंडेशन आहे आमच्या दोघांचं ते मैत्री आहे. म्हणजे तुम्ही नवरा बायको म्हणून कितीतरी भांडा, आणि भांडणं होतातच, इट्स नॉर्मल. म्हणजे मी मित्र म्हणून त्याला मग कम्प्लेन करते, ॲज अ हजबंड यू लाईक यू अ व्हेरी बॅड टुडे, टेलिंग अ फ्रेंड. पण मला सांग की एक कल्चर डिफरन्स असतो की आपण वरण भात भाजी पोळी खाणारे, अचानक तिथला पराठा आणि छाच आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. सो लग्नानंतर कुठल्या कल्चरली गोष्टी तू शिकलीस?
खूप अशा गोष्टी आहेत, कारण मला वाटतं की खाण्याच्या बाबतीत तर म्हणशील तर आमच्या घरी राणाजीन टाईपचं खाणं होतं, कारण त्याच्यामध्ये मी फसी नाही आहे. त्यामुळे मी असं इन्सिस्ट करत नाही की मराठी पद्धतीचं असायला पाहिजे, दो आय जस्ट मिस मराठी पद्धत. त्यामुळे मी माहेरी जाते तेव्हा मी जाम ओव्हर ईट करते, बिकॉज मटकीची उसळ मला हवी आहे. असं लोक म्हणतात मटकीच्या उसळीत असं काय, म्हटलं तुम्हाला नाही कळणार त्याची गोडी.
त्यांना आंबट आवडत नाही,
या इट्स सो स्ट्रेंज ना, त्याच्यामध्ये चिंच नाही आवडत, चिंच गुळाचं कॉम्बिनेशन नाही आवडत, तर मग कसं भागणार. पण एनिवे, तर लकीली म्हणजे माझी मुलं पण त्यांच्याच वळणावर आहेत, म्हणजे वेअर द टेस्ट ऑफ फूड इज कन्सर्न. पण पद्धत म्हणजे कसं ना, की नाही म्हटलं तरी त्यांच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती जास्त आहे आपल्यापेक्षा, त्यामुळे आणि ते अगदीच गावातलेत, म्हणजे माझा परिवार नॉट राणाजी. पण कधी गावात वगैरे मला राहावं लागलं तर तिकडे घुंगट घेणं किंवा सतत चरण स्पर्श करत असतात बाहेर जाताना, खोलीच्या बाहेर जाताना. म्हणजे मी खूप त्यांना चिडवते पण त्याच्या बाबतीत की अभी तू किया असं. तर त्यांचं कल्चर तसं वेगळं आहे त्यांच्याकडे. लकीली आमच्या घरात सगळ्या मुली ज्या आहेत घरातल्या, म्हणजे राणाजी इज द 12th, मी धाकटी सून आहे सगळ्यात, अँड राणाजी 12th मॅन आहेत. या
क्रिकेटची,
हा, आणि अंपायर नॉट आउट. त्यामुळे मोठा परिवार आहे. एकत्र आम्ही जेव्हा जमतो कुठल्याही कारणासाठी तेव्हा 52 लोक तर मिनिमम असतातच, त्यामुळे घरात किती काम करावं लागतं यू कॅन इमॅजिन. तर लकीली आम्ही सगळ्या माझ्या जेठानीज ज्या आहेत त्यांची आणि माझी इतकी म्हणजे पक्की मैत्री आहे, आणि इनफॅक्ट वी आर लाईक सिस्टर्स. आय वॉन्ट से लव बट फ्रेंडशिप डेफिनेटली, कारण खूप ह्या क्षेत्रात चांगले मित्र मिळणं फार कठीण आहे, आणि एस्पेशली वेल रेड वेल एज्युकेटेड मिळणं जरा कठीण आहे. सो माझी आणि त्यांची मैत्री खूप अशी फोनवरचीच राहिली बरेच 2-3 महिने. टेलिफोन पर आणि प्यार भी टेलिफोन पे ही हुआ ऍक्च्युली. येस,
प्लीज सांग कोणी कोणाला प्रपोज केलं, कसं झालं, ती डेट काय होती?
ऍक्च्युली डिसेंबरमध्ये मी गोव्याला गेले होते, अंताक्षरीचं 200व्या एपिसोडचं शूटिंग होतं, त्यामुळे स्पेशल एपिसोडमध्ये आम्ही जायचो. तर पल्लवी होती, मी होते, पल्लवी वॉज अ होस्ट ॲट दॅट टाइम. मी आणि दुर्गा स्पेशल म्हणून गेलो होतो, आणि तिकडे ह्यांचे फोन यायचे रात्री. अन्नू कपूर बडे मेरे बडे भैया, तुझे म्हणाले की मुझे पता चला है की कोई आपको बहुत देर रात तक फोन करता है, और तो म्हटलं की हां, आणि मी त्यांना सांगेच ना त्याचं मी कुछ ज्यादा ही फ्रेश लगने लगी हो आप, तो म्हटलं त्यांना इतकं क्युरिओसिटी की हे कोण, ही कोण आदमी
आहे.
रेणुका आणि 10-10:30 मी ऑफ असायची, म्हणजे झोपायची, त्याच्यानंतर मी डायरेक्ट सकाळ. त्यामुळे हे काय नवीन की इतक्या उशिरा रेणुकासाठी फोन येतोय, हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा जाम क्युरिओसिटी होती. आणि असंच दुर्गा अँड आय वॉज शेअरिंग, नॉट शेअरिंग बट शेजारी शेजारी आमचे रूम्स होते आणि आमच्या बॅल्कनीज अशा होत्या की आम्ही एकमेकांच्या खोलीत जाऊ शकत होतो त्या बॅल्कनीमधून. सो सकाळी सकाळी आम्ही असं चहा कॉफी घेत यु नो गप्पा मारत बसायचो. तर दुर्गाने मला म्हटलं की अरे मैंने सुना अनुजी से की कोई तुमको फोन करता है रात में. खबर फैल गई थी. तर मी म्हटलं की हां ॲक्च्युली, आणि मी काहीतरी एक दोन अशी वाक्य तिला ऐकवली, मी नाव नाही सांगितलं, आणि ते वाक्य ऐकून ते म्हणाली आशुतोष राणा हिंदी. ते शब्द जे होते ते बाकी कोणीच म्हणजे वापरू शकत नाही असं तिला वाटलं. ती म्हणाली आशुतोष राणा आहे. म्हटलं हो तू बरं पकडलंस यार. बट ॲट दॅट टाईम वी वर जस्ट फ्रेंड्स, बट येस देर वॉज डेफिनेटली अन इन्क्लिनेशन ऑफ रोमॅन्स. राणाजीला कविता खूप आवडतात.
राणाजी
येस, त्यांच्या घरी त्यांना राणाजीच म्हणतात. मला ते उमाजी म्हणतात बाय द वे.
आमच्या इथे फक्त पार्लेजीलाच एवढा रिस्पेक्ट मिळतो, बाकी कोणाला मिळत नाही.
तर त्यांनी एक विठ्ठलभाई पटेलची कविता ऐकवली. मला ती आता पाठ नाही आहे बिकॉज आय एम सो बॅड ॲट पोएम्स अँड आय हेट देम ऑल्सो. पण त्यांच्या आवाजात त्या चांगल्या वाटायच्या म्हणून मी एंटरटेन करायचे त्यांना. नाही तर मी त्यांना लॉंग बॅग सांगितलं होतं का कविता वगैरे. आय एम सॉरी, आय एम अ प्रोज पर्सन. पण त्यांनी अगदी ते ऐकवली आणि त्याच्यामध्ये असंच म्हणजे मोघम असं होतं की ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर ते नक्की काय आहे असं टाईप. आणि मी म्हटलं हे प्यार आहे, म्हणजे एका पद्धतीने मीच त्यांना प्रपोज केलं असं म्हणायला हरकत नाही. ॲज अ टिपिकल महाराष्ट्रन, रोकठोक महाराष्ट्रन, मी म्हटलं हे क्या आहे क्या क्या आहे हे प्यार आहे.
आणि मग
ते फक्त म्हणाले आप बंबई आहे फिर मिलते हैं. आणि मग आम्ही 31 डिसेंबर 1998 ऍक्च्युली भेटलो आफ्टर दॅट सप्टेंबरची भेट. आणि मग नंतर त्याच्यानंतर म्हणजे वी वेंट फॉर अ झी सिने अवॉर्ड फंक्शन टुगेदर. आणि त्यावेळेला असं सगळं इंडस्ट्रीचं हे झालं की कसे मतलब यु नो, तोपर्यंत मी असे पार्टी पर्सन नव्हतेच तर पार्टीला आणि ते पण आशुतोष राणा बरोबर. मग ते यायला लागलं, मिड डे मध्ये आलं वगैरे वगैरे असं चर्चा व्हायला लागली. पण वी वेंट स्टडी फॉर 2.5 इयर्स आणि मग त्याच्यानंतर मग लग्नाचा ऍक्च्युली आदेश राणाजींच्या आध्यात्मिक गुरुजींनी त्यांना दिला. नाहीतर ही वॉज नॉट इंटरेस्टेड इन मॅरिंग, ही वॉज व्हेरी स्केर्ड ऑफ मॅरेज, आय डोंट नो वाय. पण पंडित देव प्रभाकर शास्त्री त्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत, तर त्यांनी सांगितलं राणाजींना की हमने एक बहू मतलब चुन ली है, बहुत अच्छी लड़की है और तुमको उनसे शादी करनी है. तर ते म्हणाले की ही कोण, कारण ही वॉज सी मी ॲट दॅट टाईम. तर त्यांना भीती वाटली की अरे गुरुजी आता कोणाचं नाव घेत आहेत. तर ही सेड माय नेम ओनली अँड ही सेड की रेणुका से शादी करनी है, पहले जाके उसकी मम्मी से उसका हात मांगो. पंडित देव प्रभाकर शास्त्री त्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत. सेट की रेणुका से शादी करनी है, पहले जाके उसकी मम्मी से उसका हात मांगो. मी म्हटलं की मम्मी वगैरे सगळं ठीक आहे, फर्स्ट कन्व्हिन्स मी. मेरी अच्छी खासी जिंदगी मैं चेंज करना चाहती हूँ की नाही.
फायनली
कन्व्हिन्स मी, आय गॉट कन्व्हिन्स्ड. आणि मग ते सगळं खूपच छान पद्धतीने, छान म्हणजे काय की आमचं अगदी साधं सरळ लग्न असं व्हायचं होतं शंकर मंदिरात बांदकपूरच्या, विच इज इन मध्य प्रदेश. पण ते असं टुमदार गाव आहे, छोटंसं गाव आहे, तर मी मुंबईहून फार लोकांना नेलंच नव्हतं. सो आय हॅड सेड की सकाळचं लग्न नाही तर नॉर्मली त्यांच्यामध्ये रात्रीचं लग्न असतं, पण आम्ही मुहूर्ताचं तरी महाराष्ट्रन पद्धतीचं होतं, बाकी सगळं त्यांच्या पद्धतीचं होतं. तर तिकडे अगो गावभर चर्चा आणि बाकी इतर गावाहून ट्रकलोड्स म्हणजे 5-5 गावाहून लोक आले, 1.5 लाख लोक आले आमच्या लग्नाला. 1.5 लाख,
yes,
1.5 लाख. आणि लिटरली म्हणजे तिकडे जी लग्नाची वेदी होती जिथे आम्हाला फेरे घ्यायचे होते, तर त्याच्या आजूबाजूला इतकी गर्दी होती, इतकी गर्दी होती आणि इतकी मरणाची गर्मी होती, कारण 25 मेचं आमचं लग्न. आणि म्हणजे आम्हाला लिटरली की प्लीज थोडस साईड द्या ना असं करून आम्हाला फेरे घ्यावे लागले. माझे आई वडील पोहोचले नाहीत लग्नात.
हो,
कन्यादान माझ्या म्हणजे नणदेने केलं, कारण ते मुहूर्त म्हणजे जात होता ना, तो यू कांट वेट. तर 2-3 गुरुजी म्हणाले माता पिता खूप उठाव, माता पिता बिचारे बाहेर वेगळ्या बसनी आलेले, पण तिकडे पोलिसांचा लाठीचार्ज, कारण त्याच्या आधी बरेच लोक हम मुंबई के म्हणून घुसले होते आत. तर आता खरंच मुंबईकर जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले नाही नाही सभी मुंबई के है अभी. इतका सावळा गोंधळ, हॉरिबल. इनफॅक्ट माझ्या भावानी आणि माझ्या वहिनींनी मंदिराबाहेरच वी वर हिअर असं चित्र घेतलं, ते आत पोचू शकले. आणि माझ्या अल्बम मध्ये आजही मी जर विचारलं ना राणाजींना की ये कोण आहे, क्या मालूम. कोणीच मालूम नव्हते आम्हाला.
93.5 रेड एफएम बजाती रहो. मी कलाकार श्रुती तुमच्या सोबत.